भारतामध्ये असा एक कलावंत नसेल की ज्याला पाऊस बघितल्यानंतर नवीन काही सुचलं नाही. पाण्याला जीवन का म्हणतात त्याचं रहस्य कदाचित त्याच्यातच दडलेलं असेल. आणि मराठी कवितेचं असं भाग्य की मराठी कवितेमध्ये रिमझिम पाऊस, झिमझिम पाऊस, धो धो कोसळणारा पाऊस, मन विषण्ण करणारा पाऊस, एकट्याने डोळे मिटून भोगायचा पाऊस, दोघांनी मिळून एकाच छत्रीतनं जाण्याचा पाऊस, असे नाना प्रकारचे पाऊस मराठी कवितेत आहे. पण मुळात ह्या पावसाचा जन्म कसा होतो याचं वर्णन माडगुळकरांनी केलेलं आहे. आपण असं म्हणतो की बायकांना माहेर असतं परंतु नदीला माहेर असतं का? माडगुळकर म्हणतात नदीला सुद्धा माहेर असतं. म्हणून त्यांनी म्हटलंय, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, कशी शहाण्यांची मन नाही नदीला माहेर. काय सांगू बापानो तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेरा जाते म्हणून तर जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी उडत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पान्हा सुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. असा पाऊस येतो. असा पाऊस आल्यानंतर ती धरतीने अशी हिरव्या रंगाची एक तृप्त शाल पांघरलेली आहे. श्रावण म्हणजे अत्तर भरले दिवस. अशा या श्रावणामध्ये शांताबाई शेळके म्हणतात, ऋतू हिरवा ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा ऋतू हिरवा.
भिजुली चमचमती नितळल्या अवकाशी, नितळल्या अवकाशी मधुगंधी तरल हवा. ऋतु हिरवा ऋतु गरवा, साजन श्रावण, मन भावन प्रिय साजन, मन भावन श्रावण प्रिय साजन श्रावण. भिजवी तन भिजवी मन प्रिय साजन श्रावण, भिजवी तन भिजवी मन श्रावण प्रिय साजन, मन भावन प्रिय साजन श्रावण. थर थर त्या अधरावर, थर थर त्या अधरावर प्रणय संकेतनवा, ऋतु हिरवा ऋतु बरवा. इंद्रधनु मदनादे चाप जणू, नभी उमटे इंद्रधनु,
नभी उमटे इंद्रधनु मदनादे चाप
जणू. नभी उमटे गगनाशी धरणीचा, गगनाशी धरणीचा जुळवित से सहज दुवा, पाचू चावन रुजवा, पाचू चावन रुजवा हिरवा ऋतु हिरवा.